सुपर इट्स 93.5 रेड एफएम, प्रश्रुति आपके साथ है और मुझे उन लोगों के लिए सच में बहुत बुरा लगता है जिनके ब्रेकअप हुए लॉकडाउन में, जिनके झगड़े हुए लॉकडाउन में। और कुछ लोग तो ऐसे हैं लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप में होने के बावजूद उनके झगड़े नहीं हुए। हाँ, और जो साथ में है उनके झगड़े हुए, म्हणजे असं असतं ना, दुरून डोंगर साजरे, असं कदाचित काही रिलेशनशिप्समध्ये असेल, बट आय स्टील फील बॅड फॉर दॅम। म्हणजे लॉकडाऊन फेजमध्ये मला तर माझ्या जवळच्या माणसांसोबत किती वेळ स्पेंड करू, त्यांच्यासाठी किती काय काय बनवू करू असं झालं होतं, आणि एकीकडे खरंच भांडणं होत होती। दिस इज रियालिटी, वी कॅनॉट रिफ्यूज दिस। अर्थात प्रेम किंवा रिस्पेक्ट ह्या वन वे ट्रॅफिकवाल्या गोष्टी नाही आहेत, हे नेहमी दोन्ही बाजूंनी असावं लागतं। सो फिलहाल करण कुंद्रा अँड अनुषा दांडेकर यांच्या रूमर्स जे आहेत ब्रेकअपचे, त्यावर तिने एक पोस्ट टाकली आणि त्यामध्ये फरहान अख्तर आणि शुभानी दांडेकरला तिने खूप थँक्यू असं म्हटलंय की तुम्ही दोघांनी मला एकटं पडू दिलं नाही आणि खूप काळजी घेतली माझी। सो इट्स अ सॉर्ट ऑफ कन्फर्मेशन ऑन ब्रेकअप। आय ऑलवेज से ऑन ब्रेकअप आय फील बॅड, फिर वो किसी अनजान बंदे का क्यों ना हो, बस प्यार बना रहे हर रिश्ते में, यही विश करूंगी। सुनते रहो 93.5 FM, बजाते रहो।